आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। न्यायालयांमधल्या खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन। समाजातल्या स्त्रिया असुरक्षित गटांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण प्रदान करण्यास न्यायालय वचनबद्ध असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये निदर्शनांची मालिका सुरूच, अनेक ठिकाणी रॅली तर धरमतलामध्ये धरणं आंदोलन। पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये निषाद कुमारला रौप्य तर प्रीती पालला धावण्यात कांस्य पदक। आंध्र प्रदेश तेलंगणमध्ये अतिवृष्टीचा कहर, पंतप्रधानांकडून दूरध्वनीवरून पूरपरिस्थितीचा आढावा। आणि महाराष्ट्रात विदर्भात मुसळधार पावसाचा कहर तर वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा लाल बावटा। आता सविस्तर बातम्या। न्यायालयांमध्ये वर्गखटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपाय शोधले पाहिजेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। दिल्लीत आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या। न्यायालयांसमोर प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणं हे न्यायव्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे। दाखल खटले 32 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणं हा गंभीर मुद्दा असून त्यावर साकल्यानं विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वज आणि चिन्हाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रलंबित खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी खटला व्यवस्थापनाद्वारे कृती कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती दिली। तसंच खटला दाखल होण्यापूर्वी प्रकरण निराकरणासह काही प्रकरणांमध्ये इतरही धोरणं राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाची नुकतीच पहिली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली असून 5 कामकाजी दिवसात जवळपास 1000 प्रकरणं सौहार्दपूर्णतेनं निकाली काढण्यात आल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं। समाजातल्या सर्व सदस्यांना विशेषतः स्त्रिया आणि इतर असुरक्षित गटांसाठी सुरक्षित तसंच अनुकूल वातावरण प्रदान करण्यास न्यायालय वचनबद्ध असल्याचंही त्यांनी समारोपाच्या भाषणात अधोरेखित केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्या मंगळवारी त्या पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसंच मुंबईत विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। बुधवारी 4 तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन होणार आहे। उदगीर इथं राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत। पारलिंगी समुदायासंबंधी असलेली धोरणं सर्वसमावेशक आणि प्रभावी असल्याची खात्री करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाकडून संबंधितांकडून तसंच सामान्य नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर सूचना मागवल्या आहेत। पारलिंगी समाजासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत। पारलिंगी समुदायाच्या हितांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारनं 16 एप्रिलला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तपासणी आणि शिफारशी सादर करण्यासाठी म्हणून मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे। वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ नोंदवण्यात आली आहे। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 1,59,00,000 इतकं संकलन झालं होतं तर यावर्षी 1,75,00,000 रुपये कर संकलन झालं। सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जीएसटी अंतर्गत परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारकडून 30,862 कोटी रुपये जमा करण्यात आले। राज्यांनी 38,411 कोटी रुपये जमा केले आहेत। आयात आणि आंतरराज्य विक्रीवरील एकात्मक वस्तू आणि सेवा कराचं संकलन 93,621 कोटी रुपये इतकं होतं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। दक्षिण कोरिया आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांचं सायबर हल्ल्यापासून संरक्षण आणि अफवांचा मुकाबला करणं यासाठी आक्रमक सायबर सुरक्षा अभियान राबवणार आहे। यावर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर सुरक्षा धोरणाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण आणि विज्ञान तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासह गुप्तचर संस्था, पोलीस तसंच 14 सरकारी संस्थांसह संयुक्तपणे आखलेल्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा मूलभूत योजनेचा प्रारंभ केला। या योजनेद्वारे प्रतिकूल शक्तींपासून सायबर अवकाशाचं उत्तम संरक्षण करण्यास मदत होऊ शकते असं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सल्लागारांनी म्हटलं आहे। पश्चिम बंगालमध्ये आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या निवासी डॉक्टरवरील नृशंस अत्याचार विरोधात आणि न्यायासाठी निदर्शनं अजूनही सुरू आहेत. कालही राज्यात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. सामान्य नागरिकांनी काढलेल्या रॅलीत कलाकार, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले, तर नागरी समाजाचे प्रतिनिधी रात्रभर धरमतला इथं धरणं आंदोलन करत आहेत. रामकृष्ण मिशनचे माजी विद्यार्थीही काल रस्त्यावर उतरले. दरम्यान कार रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टर्सने कोलकात्यातल्या आणखी 6 ठिकाणी अभया क्लिनिक सुरू केली आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारितेच्या जगाचं न भरून येणारं नुकसान झालं असल्याचं समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. उपाध्याय 64 वर्षांचे होते. दिल्लीत घराच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करताना 4थ्या मजल्यावरून उपाध्याय पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या 4थ्या दिवशी काल भारतीय खेळाडू निशात कुमार यानं उंच उडी 30-47 प्रकारात रौप्य पदक पटकावलं. प्रीती पालनं महिलांच्या 200 मीटर धावणे प्रकारात कांस्य पदक मिळवलं. प्रीतीचं या स्पर्धेतलं दुसरं पदक आहे. बॅडमिंटनमध्ये टी मुरुगसेन हिनं महिलांच्या एकेरीच्या SU5 प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिनं भारताच्याच मनीषा रामदासवर विजय मिळवला. मनीषा आता कांस्य पदकासाठी डेन्मार्कच्या कॅथरीन रोसेनग्रेन सोबत लढेल. पुरुष एकेरीत SL3 प्रकारात भारताच्या नितेश कुमारनं अंतिम फेरीत प्रवेश केला, तर सुहास यतिराजनंही SL4 प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या WS प्रकारात भाविनाबेन पटेलनं मेक्सिकोच्या मार्था वर्दिनला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून तिथल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. आंध्र प्रदेशात पुरामुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. 1,12,000 हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली. विजयवाड्यात मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची 6 पथकं, 40 बोटी आणि 6 हेलिकॉप्टर्स पाठवली जातील असं शहा यांनी नायडू यांना सांगितलं. दरम्यान पूरस्थितीमुळे राज्यातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली आहे. तेलंगणमध्ये खम्मम, महाबोधा आणि सूर्यापेठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यांमधल्या शेकडो गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. हजारो नागरिक टेकड्यांवर, घराच्या छतांवर आणि महामार्गांवर अडकून पडले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी राज्यात NDRFची 9 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुरात रेल्वे मार्गाचा काही भाग वाहून गेला असून काझीपेट विजयवाडा भागात 5 रेल्वेगाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत, तर तेलंगणला इतर राज्यांशी जोडणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. हवामान. महाराष्ट्रात विदर्भातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा लाल इशारा देण्यात आला आहे, तर बुलडाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना नारंगी इशारा हवामान विभागानं दिला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. न्यायालयांमधला खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. समाजातल्या स्त्रिया असुरक्षित गटांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण प्रदान करण्यास न्यायालय वचनबद्ध असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये निदर्शनांची मालिका सुरूच, अनेक ठिकाणी रॅली, तर धरमतलामध्ये धरणं आंदोलन. पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये निशात कुमारला रौप्य तर प्रीती पालला धावण्यात कांस्य पदक. आंध्र प्रदेश तेलंगणमध्ये अतिवृष्टीचा कहर, पंतप्रधानांकडून दूरध्वनीवरून पूरस्थितीचा आढावा. आणि महाराष्ट्रात विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, तर वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा लाल बावटा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.